chinimandi.com पॉडकास्ट। साखर कारखाना कर्मचाऱ्यांची निदर्शने, 4 महिन्यांपासून पगार प्रलंबित। 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखान्याबाहेर निदर्शने केली। कर्मचाऱ्यांनी जीएम यांना भेटून लवकरात लवकर थकबाकी देण्याची मागणी केली। द किसान सहकारी साखर कारखान्यामध्ये स्थायी संविदा डेली बेस मस्ट्रोलवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। ईद, रक्षाबंधन अशा सणाच्या दिवशी देखील पगार न दिल्याने कारखान्याच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला। त्यांचे म्हणणे होते की पगार न मिळाल्याने ते आर्थिक संकटात आहेत, तर निर्यात महिन्याचा कोटा आणि ब्राऊन शुगरच्या विक्रीनंतरही त्यांना पगार दिला जात नाहीये। साखर कारखाना जीएम व्हीपी पांडे यांचे म्हणणे होते की आता व्यवस्थापनाकडे पैसे नाहीयेत, पण साखर विक्री झाल्यावर लगेचच पैसे भागवण्याचा प्रयत्न केला जाईल।